बाबासाहेब आंबेडकरांनी प्रदान केलेल्या बुद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार करणं, सारा भारत बुद्धमय करण्याचं बाबांचं दिव्य स्वप्न साकार करणं, हेच आपल्या जीवितांचं फलित. म्हणून किशोर भवरे शुद्धाचरणानं विनवत आहेत, प्रवीण शिंदे या उमेदीच्या युवा गायकानं निर्मल झऱ्याची मंजुळ स्वरधारा वाहती केली आहे.
नाम स्मरा धम्मच हानुसरा गौतम नाम स्मरा धम्मच हानुसरा समता शांति इथेच नांदे समता शांति इथेच नांदे निर्मल वाहे धरा रास इथे गळी नफास इथे मोकळे श्वास इथे तारा या जगता सिया ताहा तारा या जगता सिया ताहा एकच मार्ग खरा ध्यास जिथे मग विनाश तिथे युद्धाचा ध्यास जिथे मग विनाश तिथे शिलाचा ऱ्हास जिथे सारा वनवास तिथे शिलाचा ऱ्हास जिथे सारा वनवास तिथे पंचशिला ती पाळून या हो पंचशिला ती पाळून या हो सत्याची कास धरा आस जिथे दुख दुःखच आहे तिथे सारा उदास असा बघा इतिहास तिथे ऐहिक आस जिथे दुःखच आहे तिथे सारा उदास असा बघा इतिहास तिथे धम्माचा दीप लावू मनियन उजळू घरा घरा
गौतम नाम
सुवास इथे निळे आकाश इथे प्रज्ञ सुवास इथे निळे आकाश इथे प्रज्ञ सूर्याचा नवा प्रकाश इथे प्रज्ञ सूर्याचा प्रकाश इथे धम्म चक्राची गती ही वाढवू त्वरा करा समता शांती इथेच नांदे समता शांती इथेच नांदे निर्मल वाहे झरा गौतम नाम स्मरा धम्मच हानुसरा गौतम नाम स्मरा धम्मच हानुसरा